अकर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्मकृत्। अध्याय चौथा, आपण चौथ्या अध्यायाचा सारांश बघतो आहोत आणि चौथ्या अध्यायाचंच नव्हे तर सर्व भगवद्गीतेचा किल्लीचा श्लोक म्हणून हा श्लोक मानला जातो। जो कर्म करत असताना आपली अकर्म दशा पाहतो, अनुभवू शकतो, तसंच आपल्या अकर्मामध्ये काहीही न करण्याच्या क्रियेमध्ये जो ओतप्रोत कर्म भरलेलं पाहू शकतो तो बुद्धिमान। सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्मकृत्। न समजणारी अशी ही वाक्य एका पाठोपाठ एक भगवंत सांगून राहिलेली आहे। कर्म करत असताना न केलेलं असं म्हणायचं कसं? जर करेन तर मीच करेन, मी करत नाही असं अनुभवायचं कसं? जर कर्म मी माझ्या देहानी इंद्रियांनी मनानी बुद्धीनी युक्त होऊन जर करत असेल तर न करणारा तिथे अस्तित्वात असेल कसा? आणि कर्म जर मी न करेन तर करणारा मी असेन तरी कसा? असा गोंधळात टाकणारा असा हा एकूण प्रकार। भगवंतांनी मात्र याच गोष्टीला सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत असं म्हटलं। असं जो पाहू शकतो अनुभवू शकतो तो बुद्धिमान, सयुक्त तो युक्त, बाकीचे सगळे अयुक्त वेगळे पडलेले, आणि तो मात्र जोडला गेलेला। कोणाशी जोडला गेलेला? परमात्म्याशी जोडला गेलेला, आत्मेशी जोडला गेलेला, तो स्वरूपानुसंधाने सयुक्त कृत्स्न कर्मकृत, त्यांनीच यथासांग सर्व कर्म केली। आणि मग ती सवळ ओळ कर्मकांड ज्यांनी केली त्यांनी त्यांच्याबद्दल नाही सांगतायत, त्यांनी ते सर्व उत्तम प्रकारे कर्म करणारे आहेत असं त्यांच्याबद्दल सांगता येणार नाही। ते वेद आज्ञा प्रमाण मानून चालणारे आहेत, ते या युक्तीमध्ये जर त्यांची कर्म असत असतील तरच आम्ही तसं म्हणू असं भगवंत म्हणतात, बाकीच्यांची खात्री नाही देत आहेत। परमार्थ प्रधान असं ज्यांना जीवन जगायचं असेल त्यांनी कर्मणो ही अपी बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणहा अकर्मणश्च बोद्धव्यम गहनहा कर्मणहा गती, असं जे भगवंत म्हणाले कर्म म्हणजे काय ते तू समजून घे। जे प्रकृतीच्या गुणास्तव निपस्त आमच्या इच्छेवर किंवा अनिच्छेवर जे करणं अथवा न करणं हे अवलंबून नाही ते कर्म, सहज कर्म घडतच राहणार, आमच्या इच्छेवर ते अवलंबूनच नसणार आहे। अशा रीतीने इंद्रियांची मनाची बुद्धीची कर्म सतत चालू राहणार आहे, आमची इच्छा आणि अनिच्छा त्याला कारण असणार नाही। भगवंत कर्म म्हणजे काय हे समजून घ्या असं म्हणतात। हे कर्मचक्र निर्माण कसं झालं? सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती, भगवंतांनी जे व्यापक असं विश्वचक्र सुरू केलं एवं प्रवर्तितम चक्रम असं भगवंतांनी या प्रवर्तित केलेल्या चक्राचं वर्णन केलं। अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, एकावरून एक निर्माण होतात। परमात्म्याच्या व्यापक विशाल अव्यय अविकृत अशा निर्गुण अशा स्वरूपातून त्रिगुण तयार झाले, त्या त्रिगुणांपासून पंचमहाभूत तयार झाली। पंचमहाभूतांच्या सामंजस्याच्या अशा कर्मांमुळे एकमेकांच्या समर्पण भावाच्या स्वार्थ त्यागाच्या अशा कर्मांमुळे जर काय झालं असेल तर हे जगत चालायला सुरुवात झाली। सूर्यनारायणांनी जो व्यापक यज्ञ सुरू केला त्या यज्ञामुळे पर्जन्याचं बाष्पी समुद्राचं बाष्पीभवन व्हायला सुरुवात झाली, आणि मग त्या पर्जन्यापासून म्हणजे त्या कर्मापासून म्हणजे यज्ञापासून पर्जन्य आणि त्याच्यातून अन्न संभव आणि अन्नापासून भूत मात्र निर्माण झाली, असं हे भगवंतांनी प्रवर्तित केलेलं कर्म चक्र भगवंतांनी सांगितलं। परमात्म्यापासून यज्ञद्वारा भूतमात्रांची अशा प्रकारे निर्मिती झाली। यावरून समजून घ्यायचा बोध असा की भूतमात्रांनी यज्ञद्वारा भूतमात्रांचं पालन पोषण करायला पाहिजे। यज्ञ याचा अर्थ स्वधर्म कर्म, यज्ञ याचा अर्थ सेवेची कर्म, समर्पणाची कर्म, स्वार्थ त्यागपूर्वक केलेली कर्म। दुसरा याच्यातून अर्थ असा होतो की यज्ञाद्वारा भूतांनी जसं अन्य प्राणी मात्रांचं सृष्टी देवतेचं आणि अन्य मानवांची सेवा करायला पाहिजे तसं मानवानी यज्ञाद्वारा ते जिथून आले तिथं परत ही जायला शिकलं पाहिजे. हे जे चक्र आहे ते चक्र अशा रीतीने पूर्ण होईल. कधी एकदा आम्ही परमात्म्यापासून वेगळे पडलो आम्हाला माहिती नाही. जेव्हा परमात्म्याचा मूळ संकल्प निर्माण झाला एकोहम बहुस्याम प्रजा येती मी एकटा आहे मी अनेक विध होऊन नटाहो आणि जे अनेक विध झालं त्याच्यामध्ये हे विचित्र विश्व आम्हाला दिसायला लागलं आणि या विश्वामध्ये आम्ही देखील कोणी वेगळे आहोत असा भाव किंवा अबोध आमच्या ठिकाणी निर्माण हा कधी निर्माण झाला त्याच्यानंतर हे जे सर्व घडायला सुरुवात झाली त्याच्यानंतर जर परत परमात्म्याकडे जाण्याचा कोणता मार्ग असेल तर याच एका नियत मार्गाने भूतमात्रांनी यज्ञाद्वारा परमात्म्यापर्यंत पोहोचणं याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. त्या यज्ञामध्येच उपासना आली त्या यज्ञामध्येच स्वधर्म कर्म आली त्या यज्ञामध्येच सर्व काही आलं असा कर्म मार्ग भगवंतांनी सांगितला. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निजधर्म जई सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंध पडे सांसारिक असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्वच्छपणाने सांगून टाकलं. एवढं सगळं झाल्यानंतर कर्म म्हणजे काय हे समजल्यानंतर केवळ कर्माचं प्रकरण समजलं आणि भूतमात्रांनी अशा प्रकारची कर्म करून परत परमात्म्यापर्यंत जायला हवं एवढं बुद्धी ज्ञान झाल्यामुळे आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही हा आपला प्रश्न प्रॉब्लेम आहे. एवढं सगळं सांगितलं म्हणजे काय लगेच जायला जमलं थोडंच म्हणून ती कर्म विशिष्ट भावाने विशिष्ट बोधाने अशी करता आली पाहिजे. कोणत्या भावाने ही कर्म करता आली पाहिजेत ईश्वर शरणता त्याच्यामध्ये पाहिजे त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे त्याच्यामध्ये दया पाहिजे अशा सर्व भावांनी जीव ओतून मन ओतून प्रेमानी अशी ती कर्म घडली पाहिजे याला भगवंत विकर्म असं म्हणाले. पुढं जंत्री वजा अशी अनेक विकर्म केवळ कर्मांनी हे होत नाही कारण आमची जीव बुद्धी जन्मजन्मांच्या कर्मामुळे आमच्यापाशी आत्ता अस्तित्वात आहे. जे मन बरं वाईट आमच्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्या मनानी आणि त्या बुद्धीनी आम्ही परमात्मा प्राप्ती ताबडतोब करून घेऊ शकत नाही हा आमच्या पुढचा प्रॉब्लेम आहे अडचण आहे आमची. असं असल्यामुळं ते मन ती बुद्धी शुद्ध करण्यासाठी म्हणून काही विशेष कर्म भगवंतांनी सांगितले त्याला ही विकर्म असं म्हटलं आहे. ही विशेष कर्म साधनारूप अशी कर्म आहे. अशी ही कर्म आणि विकर्म असं हे दोन्ही मिळून आपण अकर्मदशेला प्राप्त होत असतो. ही अकर्मदशा आहे तरी काय कर्म हे प्रकृतीमुळे देहाकडून घडतं देहाकडून कर्म घडतं म्हणजे कर्म करतो कोण देह जर कर्म करतो असं जर म्हटलं इंद्रिय कर्म करतात असं जर म्हटलं तर देह अचेतन जड त्याला स्वतःची प्रेरणा नाही म्हणजे हा हात इथं आहे तो उचलला जाईल असं सांगता येत नाही जर कोणाची प्रेरणा नसेल तर. म्हणून जड देह आपला आपण कर्म करणं शक्य कोणीतरी प्रेरकत्व असल्याखेरीज जड देह कर्म करू शकत नाही. मग प्रेरकत्व कोणाचं आहे इथं प्रेरकत्व शुद्ध जाणीवेचं म्हणजे आत्म्याचं आहे असं जर म्हटलं तर आत्मा अत्यंत अकर्ता अभोक्ता निष्क्रिय असं म्हटलं जात. आत्म्याला कोणताही विकार नाही देवा नाही रूप देवा नाही नाम देव तो निष्काम सर्व ठाई देवाला आत्म्याला याच्यातला कोणताही भाग नसल्यामुळं आत्मा अत्यंत अकर्तृत्व बोधात असल्यामुळं आत्मा काहीही करत नाही. देह आपला आपण काही करू शकत नाही आणि आत्मा स्वतः अत्यंत अविकारी निष्क्रिय अकर्तृत्व बोधावर स्थिर असणारा असा आहे. मग कर्म तर घडताना दिसतात हे होतं तरी काय याला उत्तर देताना समर्थ असं म्हणतात अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही मध्ये जी कर्म घडतात असं दिसतं तो केवळ आभास आहे
आभासात्मक आभास मात्र अशी ही कर्म आहे. या कर्माला जर कोणी करताच नसेल तर जे काही कर्तृत्व म्हणून दिसतं तेही खोटं असलं पाहिजे असा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम. ही अकर्मण काहीही न करण्याची अशी स्थिती काय असू शकते याच्याविषयी मोठ्या मोठ्या पुरुषांचा देखील गोंधळ उडून राहिलेला दिसतो. एखाद्या वेळेला विशिष्ट कर्म करावं की न करावं या सर्वांना भगवंतांनी दिलेलं हे उत्तर आहे. कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणी च कर्मया. आत्मा अत्यंत अकर्ता असल्यामुळं देह मन बुद्धी कर्म करताना जरी दिसत असली तरी देखील मी अत्यंत अकर्तृत्व बोधावर आहे असा भाव आत्म्याचा जेव्हा राहतो आपल्या स्वतःचा जेव्हा राहतो तेव्हा कर्मणी अकर्मदशा तो अनुभव लागतो. आणि असा बोध पक्का झाला मुरला की मग हळूहळू त्या पुरुषाच्या केवळ अस्तित्वावर अनेक जण प्रेरणा घेऊन कोणी ग्रंथ लेखन करेल कोणी काव्य लेखन करेल कोणी समाजात नीतिमत्तेचे धडे शिकवत राहील. जसे महात्माजी नुसते होते आणि चळवळी उभ्या राहत होत्या परस्पर परभारे बहिणो और भाईयो खादी पर एवढेच शब्द बाकी फार शब्द देखील नाही पण एवढ्या शब्दांनी मंत्राचा प्रभाव केला. सर्वजण खादी एक चळवळ निर्माण झाली. हे अकर्मणी कर्म प्रत्यक्षात कर्म अत्यंत थोडं किंवा नाही जवळपास असं दिसतं पण कर्माचा पसारा मात्र उदंड झाल्यासारखा दिसतो. ज्ञानेश्वर महाराज
याला सापेक्षता म्हणायचे.
याच्यात कसलीच सापेक्षता नाही. कोणती सापेक्षता? प्रत्यक्षत काहीही न करता आचार्य आपल्या ठिकाणी नुसते बसून असताना देखील सर्वांच्या हृदयामध्ये धर्माच्या ज्योती पेटल्या याच्यात कसलीच सापेक्षता नाही. असं एक गोष्ट सांगतात की एका शाळेमध्ये पंडित नेहरू शाळेला भेट देणार होते तर सगळे शिक्षक त्या शिक्षकांच्या खोलीमध्ये बसून चर्चा करत होते की पंडितजी आले की कशा रीतीने आपण सगळं करायचं त्यांचं स्वागत कोण करणार पुढं हार कोण घालणार त्यांना शिक्षकांच्या खोलीपर्यंत कोण आणणार अशी एक बैठक चाललेली होती. आणि मग पंडितजींना आदर्श असे चार पाच वर्ग दाखवायचे असंही झालं. तोपर्यंत वर्ग भरलेला होता आणि वर्गात जो सेक्रेटरी होता मॉनिटर होता तो सर्वांना शांत बसा असं सांगत होता. मुलं आपली दंगा करत होती. तो उदंड प्रयत्न करत होता की सर्वांनी शांत बसावं पण मुलं काही ऐकत नव्हती. त्याच्यानंतर एक शिपाई सगळीकडे जाऊन सांगून आला की सर्वांनी शांत बसायचं बरं का की पंडितजी निघालेत असा फोन आला. तेव्हा बऱ्याच प्रमाणात शांतता वर्गामध्ये झाली. तरी काही खोडकर मुलं इकडे तिकडे बोलत होती. कोणी म्हणत होती अजून कुठे आलेत आल्यावर बघू असं म्हणून हळूहळू पुन्हा दंगा असा सुरूच वर्गात राहत होता. मग त्याच्यानंतर शिक्षक आले. मीटिंग संपली शिक्षक आले. शिक्षकांनी सांगितलं की ते आले वर्गात की कसं उभं राहायचं कशी त्यांनी त्यांना एक नमस्कार करायचा सगळ्यांनी. मग आपली आपली कला मी सांगेन त्यांना या बोलवेन मग कसं दाखवायचं अक्षर कोणाचं ते पाहतील कोणाचं काय पाहतील असं सांगितलं. मुलं आपली प्रश्न विचारत होती. मधून अधून ते म्हणत होती की खूप विचारायचं नाही एकदा मी सांगितलं ना सगळं असं सगळं चाललेलं. आणि मग प्रत्यक्षतः पंडितजी आले तेव्हा पंडितजींचं नुसतं अस्तित्व जी मुलं शांत करण्यासाठी तो वर्ग सेक्रेटरी होता तो अगदी आटापिटा करत होता तो शिपाई आल्यानंतर थोडी बहुत शांत झाली पण शांत होत नव्हती. शिक्षक आल्यानंतर बरीचशी शांत झाली तरी मधून अधून काहीतरी प्रश्न काहीतरी अगाऊ असतात मुलं असं काही मधून अधून असं चालूच होतं. पण प्रत्यक्षात पंडितजी आल्यानंतर कोणीच कोणाला म्हटलं नाही आता शांत बसा अमुक करा तमुक करा. पण त्यांच्या नुसत्या अस्तित्वानी सगळी मुलं शांत झाली. हे अकर्मणी कर्म कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म जसं सूर्यनारायण
उगवले, वर आला सूर्य, आपली आपली कामं सगळे करायला पक्षी घरट्यातून बाहेर पडतात, माणसं मुलं आपली आपली कामं चुली बायका पेटवतात, शेतकरी शेतात जातात. सूर्यनारायणाने याच्यातलं काहीच केलं, तो केवळ त्याच्या ठिकाणी आहे, पण कर्माचा मात्र उदंड पसारा सुरू झाला. म्हणून पुढे पाचव्या अध्यायात या स्थितीला अनुसरून कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म या दोन्ही स्थितीला अनुसरून पहिल्या याला कर्मयोगी असं म्हटलं आणि दुसऱ्याला संन्यासी असं म्हटलं. प्रत्यक्षात काम काही न करता उदंड काम, विवेकानंद त्या कोणते महाराज पवनहरी महाराजांकडे गेले केरळमध्ये, ते राहत असत एका डोंगरावर. तर त्यांचं सगळं तेज पाहून ते थक्क झाले, त्यांचं ज्ञान पाहून ते विस्मयचकित झाले. ते म्हणाले की आम्ही इकडं तिकडं सगळं अमेरिकेत जाऊन आलो, सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्यासारखे जर लोक येतील तर केवढा प्रभाव पडेल. त्याच्यावर पवनहरी बाबा विवेकानंदांना असं म्हणाले की मग जे तू सांगतोयस ते कोणाच्या सत्तेवर सांगतोयस, मी इथं बसलोय म्हणून तर तू सांगतोयस. हे अकर्मणी कर्म, कर्मणी अकर्म, कर्म केल्यानंतर कर्माचा अभिमान कर्माचा लेख किंचितही न लागता मी काहीही केलं नाही असा बोध अकर्तृत्व आत्मबोध ज्याच्या ठिकाणी परिपूर्ण रुजलेला आहे तो कर्मणी अकर्म अशा दशेमध्ये असतो. आणि अकर्मणी कर्म अशा प्रकारचे महात्मे अकर्मणी कर्मामध्ये या दशेमध्ये असतात. या दोन्ही दशा सामान्य नाही. असं म्हणतात की कुठं कुठं 50%, 60%, 70% उड्या मारल्या जातात, तशी जास्तीत जास्त मोठी उडी मानवी मनाच्या प्रयत्नांची सर्वात मोठी उडी जर काय असेल मारायचा प्रयत्न केलेली तर ती कर्मणी अकर्म आणि त्याच्याही पुढे जाऊन अकर्मणी कर्म. कर्मणी अकर्म ही दशा रुजली मुरली जसा मुरंब कसा असतो मुरून राहतो, तो जितका मुरेल तितका अजून चांगला लागतो, तसली ही कर्मणी अकर्म दशा वर्षानुवर्ष मुरली एखाद्याच्या ठिकाणी की मग हळूच त्याच्या केवळ अस्तित्वाने लोकांना स्फुरण प्राप्त होत. आणि ही अकर्मणी कर्म अशा अवस्थेमध्ये उदंड कार्य घडल्याचं असंही लक्षात येतं. कर्मणी अकर्म या पश्ये अकर्मणी च कर्म या सबुद्धिमान मनुष्येषु, हे सर्व लक्षात येण्यासाठी देखील एक बुद्धीची कुवत पाहिजे. जर बुद्धी नसेल तर या गोष्टीच लक्षात येणार नाही. या काही इकडच्या तिकडच्या अशा सामान्य गोष्टी नाही. आपली बुद्धी इतकी सामान्य असते बऱ्याच वेळेला. एकदा एका प्रोफेसरांनी फोन केला डॉक्टरांना की ताबडतोब जसे असाल तसे तुम्ही निघून या. ते म्हणाले काय झालं, माझ्या मुलांनी फाउंटन पेन गिळले. तर ते म्हणाले की मी हा निघालोच, पण तोपर्यंत तुम्ही काय करताय. तर ते म्हणाले तोपर्यंत मी पेन्सिलनी मी लिहितोय, तोपर्यंत काही काळजी करू नका. जर बुद्धीच नसेल, बुद्धीची जर कमतरता असेल तर मग सगळा प्रश्न निर्माण होतो. काय चाललंय, प्रतिपाद्य विषय काय आहे, आपली पातळी काय, आपण कुठपर्यंत जायला पाहिजे याचा विचार करून श्रवण मनन निधिध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. श्रवणाभेश मनन सार, मनने करे सारा असा निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू असं समर्थ म्हणतात. श्रवण श्रवणाने मनन, मननाची परीक्षा व्यवहारात कर्मांमध्ये देत देत, साधनेमध्ये देत देत, हळूहळू निधिध्यास लागून आपण निसंग होऊन जाणार, याला साक्षात्कार असं म्हटलं. एक राजा होता, त्या राजानी त्याच्याच राज्यामध्ये थोडासा बाहेर गावाच्या बाहेर असा राहणारा एक साधू, त्या साधूचं त्या राजाला फार आकर्षण वाटत असे की काय याचं सुंदर जीवन आहे, आपण एवढे राजवैभवामध्ये लोळतो आहोत पण हा आपल्यापेक्षा सुखी दिसतो, आपल्यापेक्षा आनंदी दिसतो, इतकं चांगलं जीवन आपल्याला कधी लाभेल, याच्याकडून काही मार्गदर्शन भेटलं पाहिजे असं त्या राजाला वाटत असे. म्हणून
एके दिवशी त्यांनी विनंती केली त्या साधूंना. ते साधू छानपैकी उन्हात झोपलेले होते, पडलेले होते, ऊन घात थंडीचे दिवस होते. आणि राजा घोड्यावरून त्या साधूच्या तिथे येऊन उभा राहिला आणि साधूला त्यांनी विनंती केली की मला असं वाटतं की आपल्या मार्गदर्शनाचा सदैव लाभ मला मिळावा म्हणून आपण माझ्या इथं राहायला यावं. तर साधू म्हणाला की घोडा मागव. आवडतो घोडा आला. राजाला आश्चर्य वाटलं. राजाची अशी अपेक्षा की साधू असं म्हणेल की मी आपला इथं बरा, तू हवं तेव्हा इथं येत जा, मार्गदर्शन घेत जा. पण साधू म्हणाला की घोडा कुठे आहे. आणि घोडा आल्यावर राजा ती काही म्हणायच्या आज साधू घोड्यावर बसून देखील तयार. राजाला तिथंच थोडं काहीतरी असं वाटायला लागलं की हा आपली म्हणेपर्यंत घोड्यावरही बसला, आपण चूक तर नाही ना केली असं राजाला वाटायला लागलं. पण इतकी वर्ष पाहत होता त्यामुळं त्याला वाटलं की ठीक आहे, घोड्यावर बसला आणि येतोय म्हणून काय झालं, याचं ज्ञान तर याच्यापाशी आहेच. आणि म्हणून राजा त्या साधूला घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये गेला. राजवाड्यामध्ये त्यांनी वेगवेगळे महाल दाखवले. तर सर्वात आलिशान जो महाल होता म्हणजे स्वतः राजाच ज्या महालामध्ये राहत होता तोच महाल साधूंनी राहण्यासाठी म्हणून निवडला. मी राजा इथं राहील, राजाला तेही काही करता येईना, ठीक आहे मी पलीकडे राहील. म्हणून राजा पलीकडे राहायला लागला आणि दिवसामागून दिवस लोटायला लागले. राजाला पूर्वी त्या झाडाखाली त्या साधूला नमस्काराला जाताना जेवढी मजा वाटत होती तेवढी आता मजा वाटेनशी झाली. त्या राजमहालात राहणाऱ्या साधूला, आलिशान अशा ठिकाणी राहणाऱ्या साधूला नमस्कार करताना राजाला काहीतरी मनात वाटत होत की काय हे घडतंय करून जाय. आणि मग एके दिवशी राजा साधूला म्हणाला की एक विचार उभा. तर साधू म्हणाला की विचार, जेव्हा मी घोड्यावर बसलो तेव्हाच खरं तुला विचारायचं होतं, तू इतके दिवस थांबलास कशा करता. तर आता जर थांबलास तर तुला अजून त्रास होईल, तू विचार तुला काय विचारायचं ते. तर तेव्हा राजा म्हणाला की त्या झाडाखाली तुम्ही होता तेव्हाची गोष्ट निराळी होती, तेव्हा तुमच्याजवळ काही नव्हतं. आता मला एक कळत नाही की आता तुमच्यात आणि माझ्यात फरक काय. तर साधू म्हणाला की दाखवतो, सांगतो फरक काय आहे तेही तुला सांगतो, चल माझा. म्हणून राजा साधूच्या मागोमाग बरोबर असा जायला लागला साधू पुढं. दुपारी जसे बाराची वेळ आली तसं राजा म्हणाला की जरा थांबा, आपण काही भोजन वगैरे करू, तुम्ही मला काय दाखवायला नेताय ते आपण पाहू. तर साधू म्हणाला थांबायचं नाही, चालायचं. राजा म्हणाला ठीक आहे बघू, तर काय दाखवतायत ते तर बघू. आणि मग अगदी तिन्ही सांधायच्या वेळेला साधूला राजा म्हणाला की असं किती चालायचं आणि कुठं जायचं. तर साधू म्हणाला राजा आता असं चालतच राहायचं. तर राजा म्हणाला असं कसं करता येईल, मागं माझा राजवाडा आहे, राण्या आहेत बऱ्याच, एवढा सुख विलास तिथं माझी वाट पाहतोय, प्रजा आहे. तर साधू म्हणाला की पण मी आता चालतच राहणार. राजा पाया पडायला लागला की माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा, मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार नव्हतो पण विचारला. तर साधू राजाला म्हणाला की आता पुन्हा काहीतरी उलट बोलू नकोस, पुन्हा मी येईन देखील, चालेल तुला. तुला फरक समजला ना तुझ्यात आणि माझ्यात काय आहे तो. आता मी परत येणार नाही पण मला परत बोलवण्याच्या भानगडीत पडू नकोस. आसक्त मनुष्य आणि निरासक्त मनुष्य याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक हळूहळू कर्म करता करता देखपा जनकाधिक कर्म जात अशेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. जनकाधिक देखील रामचंद्रांनी कुठं राज्य सोडलं होतं, गोपाळकृष्णांनी कुठं राज्य सोडलेलं होतं, बोध परिपूर्ण त्यांच्या ठिकाणी विराजमानच होता. जनकांचा एक पाय सिंहासनावर आणि एक पाय अग्नीमध्ये, ज्ञानाग्नीमध्ये असं जनकांचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा ते शुक जनकांमध्ये, म्हणजे गंमत आहे, व्यासांचे गुरु जनक, जनकांकडून व्यासांना ज्ञान मिळालं,
व्यास संन्यासी, व्यासांनी काही प्रपंच उद्योग धंदा केला नाही, व्यासांनी पुन्हा आपल्या मुलाला शुकाला जनकांकडे पाठवलं, मात्र व्यासांनी संसार केला, व्यासांचा जो मुलगा शुक तो संन्यासी पुन्हा। त्या शुकाला व्यासांनी सांगितलं तुला जर ज्ञान हवं असेल तर जनकांकडे जाऊन तुला ज्ञान मिळेल। एक कर्मयोगी एक संन्यासी, एक कर्मयोगी एक संन्यासी अशी परंपरा गुरु शिष्यांची चालताना दिसते। कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणी च कर्मया, याच्यामध्ये काही फरकच नाही। जो कर्मामध्ये अकर्म दशा अनुभवतो आणि आपल्या अकर्म अकर्तृत्व सत्तेवरच, आत्म्याच्या सत्तेवरच सर्व जगाचा खेळ चालू आहे असं जो जाणतो, यांच्या आंतरिक स्थितीत काहीही फरक नाही। काहींच्या जीवनात करून न करण्याचा असा खेळ दिसून पडतो, त्यांना कर्मयोगी असं म्हटलं जातं, आणि काहींच्या जीवनात काहीही न करता माझ्या सत्तेवरच सर्व, माझ्या स्फुरणावरच सर्व विश्व चाललेलं आहे असा भाव दिसून पडतो, त्यांना संन्यासी असं म्हटलं जातं। जेव्हा शुक जनकांकडे गेले तेव्हा जनक राजा सिंहासनावर बसलेले होते आणि लंगोटी लावलेले शुक तरुण, जनक राजांनी विचारलं की कोण तू? माझं नाव शुक, कशाकरता आलास? वडिलांनी व्यासदेवांनी ज्ञान मिळवण्याकरता म्हणून, ज्ञानाचा उपदेश घेण्याकरता म्हणून तुमच्याकडे पाठवले। मग येताना काय पाहिलंस? नगरात कितीतरी नगर शोभा पाहिली, काय पाहिलंस? बरीच मिठाई मिठाईची दुकानाच्या दुकानं पाहिली, आणि काय पाहिलंस? एक साखरेचा असा राजवाडा पाहिला, आणि काय पाहिलंस? साखरेच्या पायऱ्या पाहिल्या, आणि एक साखरेची बाहुली त्या साखरेच्या पायऱ्या चढून जाताना पाहिली, आणि आता पाहतोय की एक साखरेची बाहुली दुसऱ्या साखरेच्या बाहुलीशी बोलतीये। ते म्हणाले की तुला ज्ञान झालंय, जा। ज्ञान आंतरिक आत्म्याचं ज्ञान हे अशा प्रकारचं कर्म आणि अकर्म या दोन्हीलाही व्यापून राहणारं असं आहे। ते ज्यांनी जाणलं तो खरा बुद्धिमान, सबुद्धिमान मनुष्येशु सयुक्त कृत्स्न कर्मकृत, त्यांनी खरं सर्व जाणलं, त्यांनी सर्व खरं केलं, याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या अत्यंत बहारदार आहे। चौथ्या अध्यायाचा सारांश म्हणून याच्या पुढे आपण काही जरी पाहिलं नाही तरी चालू शकेल। जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाचिया, सर्व कर्मांमध्ये वर्तन करत असताना जो आपली नैष्कर्म्य दशा पाहतो अनुभवतो, कर्मसंगे निराशता फळाचिया, आणि कर्म करत असताना फळाच्या ठिकाणी अत्यंत नैराश्यबोध ज्याचा परिपूर्ण भरून राहिलेला आहे असा जो असतो, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, आणि कर्तव्य म्हणून काही एक आहे म्हणजे काय? मुलीच्या लग्नाचं कर्तव्य आहे, नोकरी करणं हे कर्तव्य आहे, मुलांचा सांभाळ करणं हे कर्तव्य आहे, अशी कुठली कर्तव्य तो डोक्यावर त्याचा भार घेतच नाही। आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, एका परमात्मा प्राप्तीखेरीज परमात्म्याखेरीज ज्याला दुसरं कोणतं कर्तव्यच वाटत नाही, ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे, अशी नैष्कर्म्यता ज्याच्या ठिकाणी आहे तो चांगल्या रीतीने परिपूर्ण रीतीने बोध झालेला असा पुरुष असतो। तरी क्रियाकलापू आघवा आचर तू दिसे बरवा, पण तो सर्व क्रियाकर्म बरवेपणा उत्तम रीतीने अशी आचरताना दिसतो। तो चितो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा, जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे। जसा पाण्याच्या जवळ उभा असलेला आपलं प्रतिबिंब पाण्यात पाहतो त्याला जसं पूर्णपणाने माहीत असतं की मी या प्रतिबिंबापासून वेगळा आहे, अथवा नावे हन जो रिगे नावेतून जात असताना तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे, जे कोणी नावेत बसले तरी वगैरे ओलांडून जाताना समुद्राच्या ठिकाणून जे बसले त्यांना नाव स्थिर आहे आणि ती बाजूचा किनारा आहे तोच पळतोय असा क्षणभर भास झाल्यासारखा होतो। अथवा नावे हन जो रिगे
तो थडीचे रुख जाता देखे वेगे त्याची साचो कारे जो पाहो लागे तो रुख म्हणे अचळ पण नीटपणाने पाहायला लागला की मग त्याच्या लक्षात येतं की नाव पळतीये शेडामध्ये वारा भरलेला आहे म्हणून नाव पळतीये रुख जो काठ आहे किनारा आहे तो अचळ आहे तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने मग आपण या जो जाणे नैष्कर्मी ऐसा म्हणून सर्व कर्मामध्ये जे त्याचं असणं असतं वावरणं असतं ते पुढे मानून वायाने ते वरवरच आहे असं जाणून मग आपण या जो जाणे नैष्कर्मी ऐसा आणि आपण परिपूर्ण रीतीने नैष्कर्म्य बोधावरच आहोत अकर्तृत्व बोधावरच आहोत असं तो जाणतो आणि उदो अस्तूचे ही प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे उदय आणि अस्त रोज होत असताना जरी आपल्याला दिसला तरी जैसे न चालता सूर्याचे चालणे खरं म्हणजे सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं जेव्हा वाटत होतं तेव्हा लिहिलेले या उभ्या आहेत जेव्हा असा शोध लागला की सूर्य पृथ्वीभोवती फिरत असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याच्याच आसपास लिहिलेल्या या उभ्या आहेत तेव्हा शोध शास्त्रीय शोध म्हणून लावला आणि ज्यांनी लावला त्यांचा भयंकर छळ देखील झाला ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र बिंधास्तपणाने योग्य रीतीने असं तेव्हा सांगून ठेवलं 700 वर्ष झाली जैसे उदो अस्तूचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता जसं सूर्याचं न चालता चालणं तो आपल्या ठिकाणी स्थिर असतो पृथ्वी फिरते पण सूर्य इकडून तिकडे गेल्यासारखा जसा भासतो वाटतो तसा तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्यासारखा तरी आवडे तरी मनुष्यत्व तया न घडे तैसे जळा माझी न बुडे भानुबिंब तेणे न पाहता कशा ओव्या लिहिल्यात बघा तेणे न पाहता विश्व देखिले आत्मतृप्त असला डोळे मिटून बसला स्वरूप सुख अनुभवत असला की मग त्यांनी अशा स्थितीमध्ये न पाहता विश्व देखिले त्याला आता सगळीकडे पाहत फिरायची अशी गरज उरली नाही डोळे मिटून बसला आणि आपल्या ठिकाणी प्रत्यक्षत न पाहता मी पाहतो आहे सर्वत्र मीच भरून आहे आत्मसत्तेखेरीज इतर कोणतीही सत्ता इथं विद्यमान नाही अशा अनुभवामुळं त्याने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगले भोग्यजात एकेची ठाई बैसला तरी सर्वत्र तोच गेला किती उंचीवरून या ओव्यात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जागला अंगेची तो एकाच ठिकाणी तो बसून आहे पण तो आत्म्याला येणं जाणं नसल्यामुळं एकाच ठिकाणी बसून राहिलेला असा तो व्यापक देखील आहे अनुरणिया ठोकडा तुका आकाश आहे गिरुनी सांडिले कळीवर मिथ्या भ्रमाचा आकार सांडिली त्रिकुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरला उपकार आता जो अणु रेणूहून लहान आहे तोच आकाश आहे एवढा आहे म्हणून त्याने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्यजात एकेची ठाई बैसला तरी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जागला आंगेची तो खरं म्हणजे इथं हा चौथा अध्याय संपला म्हणायला देखील हरकत नाही पण चौथ्या अध्यायामध्ये एवढे मोठे मोठे विषय आहेत जर नीटपणाने पाहायचं झालं तर आपल्या इथं चौथा अध्याय जवळपास 1.5-2 वर्ष आपण पाहत होतो तो 2 प्रवचनांमध्ये घेणं ही अत्यंत कठीणच गोष्ट पण भगवंतांनी ज्या छोट्या छोट्या साधना सांगितल्यात त्या साधनांचा रोख कसा असावा विकर्म जी भगवंतांनी निर्देशित केली नंतर या चौथ्या अध्यायामध्ये ती ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मना उतम ब्रह्मैव ते गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना जो कर्म करणारा आहे अर्पण कर्म करणारा आहे, ब्रह्मार्पणम, तो ब्रह्माला अर्पण करून सर्व कर्म करतो. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, आणि जे ब्रह्माला अर्पण करतो ते ब्रह्मापासूनच निर्माण झालेला आहे ना. मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, त्यामुळे जे अर्पण करणार आहे तेही परमात्म्यानेच ओतप्रोत भरून राहिलेला आहे. ब्रह्माग्नौ ज्याच्यामध्ये अर्पण करायचं, जो अग्नी आहे ते देखील परमात्म स्वरूपच आहे. ब्रह्मणा हुतम, आणि जो होता आहे अर्पण करणारा आहे, स्वतः कर्म करणारा आहे, तोही ब्रह्मस्वरूपच आहे. मग ब्रह्मैवतेन गंतव्यम, मग त्याला गंतव्य जाण्याचं ठिकाण जर काय असेल तर ब्रह्मच आहे. ब्रह्म कर्म समाधिना, अशा रीतीने कर्म करता करता तो ब्रह्मरूपच होऊन जातो. लाख मोलाचे श्लोक म्हणजे एका ठिकाणी सगळ्या दुनियेतली संपत्ती ठेवावी आणि एखाद्या ठिकाणी एका तराजूच्या पारड्यामध्ये असा एखादा श्लोक ठेवावा, तरी देखील हा श्लोक काही उचलला जाणार नाही एवढ्या संपत्तीनी. एवढे मोठे मोठे श्लोक, एक एक श्लोक, एक एक ओवी देखील आता आपण पाहिल्या ओव्या, त्या ओवीवरून आपलं जीवन कुरवंडी करून टाकावं, ओवाळून टाकावं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी उभी अनुभवावी. आणि मग पुढं ते कशा रीतीने उपासना करतात, साधना तरी काय सांगितल्या, अनेक प्रकारच्या ज्या सांगितल्या त्या, ही जी यज्ञ कर्म आहेत त्याच्यामध्ये दैवम एव अपरे यज्ञ योगिना परिउपासते ब्रह्माग्ना वपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुवती श्रोत्रादीन इंद्रिय आणि अन्य संयमाग्निशु जुवती. याचे अर्थ काय? दैवम एव अपरे यज्ञम योगिना परिउपासते, अशा प्रकारचे यज्ञ योगी त्याचं आलंबन करत असताना, उपासना करत असताना आपल्या सर्व जीवनाचा यज्ञ करून, आपलं सर्व जीवनच समर्पण करून ते परमात्म प्राप्ती करून घेत असतात. ब्रह्माग्ना वपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुवती श्रोत्रादीन इंद्रिय आणि अन्य संयमाग्निशु जुवती. श्रोत्र आदी जी सर्व इंद्रिय आहेत ती संयमाच्या अग्नीमध्ये उपजुवती टाकून देतात. याचा अर्थ असा की सर्व जीवन, आता हे तत्वज्ञान समजल्यामुळं, आपल्याला कुठं जायचंय हे समजल्यामुळं, वाया गोष्टी ऐकण्यामध्ये, वाया गोष्टी पाहण्यामध्ये, त्याच ठिकाणी जाण्यामध्ये इंद्रिय वापरतच नाही. संयमाग्निशु जुवती, काहीतरी संयमाग्नी आहे आणि त्याच्यामध्ये या इंद्रियांचं हवन करून टाकतात. शब्दादीन विषयाने अन्य इंद्रियाग्निशु जुवती, आणि इंद्रियरूपी अग्नीमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंचविध विषय आहेत त्या त्या इंद्रियांचे ते होमून टाकतात. म्हणजे यांच्या आश्रयाला जात अत्यंत निराश्रय झाल्यावर आत्मज्ञान शक्य असल्यामुळं सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणी च अपरे आत्मसंयम योगाग्नौ ध्यानाला बसतात. जर काय थोडक्यात सांगायचं असेल तर आत्मसंयम योगाग्नौ जुहती ज्ञान दीपिते सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणी च अपरे, मनाची बुद्धीची इंद्रियांची आणि प्राणांची कर्म त्याचं हवन करतात. कुठं हवन करतात? आत्मसंयम योगाग्नौ. आपण जेव्हा ध्यानाला बसतो, साधनेला बसतो, तेव्हा इंद्रियांचं हवन झालं, इंद्रिय वापरत नाही याचाच अर्थ इंद्रियांचं हवन झालं. जेव्हा मनाकडे साक्षित्वानी पाहत राहिलो तेव्हा मनाचं हवन झालं. कुठं हवन झालं? चिदाकाशामध्ये, या भागामध्ये मनाचं हवन झालं. आणि मग प्राणकर्माणी प्राणांचंही हवन झालं. उत्तम ध्यानामध्ये जसं जसं मन शांत होतं तसे प्राणही शांत होऊन जातात. म्हणून प्राण मन इंद्रिय या सर्वांचं आत्मसंयम योगाग्नौ जुहती ज्ञान दीपिते, त्याच्यातून जर काय प्राप्त होत असेल तर ज्ञान प्राप्त होत. आणि मग इतरही साधना अनुसरल्या जातात. द्रव्य यज्ञा तपो यज्ञा योग यज्ञा तथा अपरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतया संशितव्रता. कोणी द्रव्य यज्ञ करतात, द्रव्य स्वीकारतच नाही, द्रव्यावर खूप भरोसाच ठेवत नाही, तपोयज्ञ कोणी तप करत राहतात, आत्मप्राप्तीसाठी म्हणून प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप, तपाची व्याख्या करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मप्राप्तीच्या इच्छेने प्राण मन आणि शरीर यांची आटणी करून टाकणं याला तप असं म्हटलेलं आहे. तप म्हणजे तापवणं, जसं सुवर्णकाराकडं ते सुवर्ण तापवलं जातं, तापवलं जातं तेव्हा त्याचा रस होतो आणि इतर जे धातू असतात ते धातू त्याच्यातून जळून जातात. अशा रीतीने अशुद्धता आपल्या ठिकाणची पूर्ण जाळणारी अशा साधना ते करतात. आणि मग काही प्राणायामाच्या साधना याच्या पुढे सांगितल्या, अपाने जुहती प्राणम, प्राणे अपानम तथा अपरे, याच्या खूप तपशिलामध्ये आता आपण शिरणार नाही. पण या सर्व साधनांचा एक द्रव्य यज्ञ म्हणती, एक तप सामग्रिया निपजविती, एक योग यागुही आहाती, जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वाघ यज्ञ म्हणते मौन धारण करतात, शब्दी शब्दू यजिजे. अशा रीतीने अनेक प्रकारचे योग, नाम स्मरण अशा प्रकारचाही योग कोणी आचरण करतो, तोही यज्ञ कोणी आचरण करतो, अशा प्रकारचे यज्ञ करून जर ते परमात्म प्राप्ती करून घेतात. यज्ञ अशा प्रकारचे अनुसरून, हे यज्ञ म्हणजे साधन आहे. आधीचे जो यज्ञ म्हणून भगवंतांनी यज्ञ प्रकरण ते आपण पाहिलं, इथं जो यज्ञ म्हणून शब्द आहे तो यज्ञ साधनेला अनुसरून असा आलेला आहे. आणि मग हे सर्व जर जाणायचं असेल तर सिद्धी प्रणिपाते परिप्रश्ने सेवया. हे नुसतं ऐकल्यामुळे हे या साधना करता येतील असं जर वाटत असेल तर ते शक्य नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, नायम आत्मा बलहीनेन लभ्या. जो बलवान आहे, जो ऐकतो ऐकल्याप्रमाणे अनुसरण करतो, त्याला आत्मप्राप्ती होते. तद विद्धी प्रणिपाते परिप्रश्ने सेवया, ते जर प्राप्त करायचं असेल ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. तर हे ज्ञान ज्याच्यापाशी झालेलं आहे त्याला शरण जाणं याच्याखेरीज दुसरा मार्ग नाही. पुस्तकं वाचून आम्ही हे प्राप्त करू होणार नाही. हे ज्ञान जर मिळवायचं असेल तर संतांनाच शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंनाच शरण गेलं पाहिजे, त्यांच्याकडून विधिवत विचारून हे ज्ञान, या ज्ञानाची साधना स्वीकारली पाहिजे. जे ज्ञानाचा पुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळवुनी. ज्ञानेश्वर महाराज देखील अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनवणे मना आले गो माये. जर अधिक काही पाहायचं असेल, आम्ही पाहतो आहोतच, पण याच्यापेक्षा अधिक जर काही पाहायचं असेल तर एक निरंजन तेच पाहण्यालायक आहे, तेच पाहण्याला योग्य आहे. आणि ते जर पाहायचं असेल तर योगीराज जे असतील, योगीराज विनवणे मना आले वो माये, तर मग संतांची विनवणी करणं, सद्गुरूंना शरण जाणं हाच प्रशस्त मार्ग आहे हे मला समजलं. मना आले वो माये ते मला समजलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या ठिकाणी देखील जर असे संत भेटले तरी तनु मनु जीवे चरण असी लागावे असं जाऊन विचारू नये. हॅलो सद्गुरु सांगा, ध्यान ध्यानाची प्रक्रिया सांगा, असा मार्गच नाही. तरी तनु मनु जीवे किती नम्र होऊन कशा भावाने त्यांच्याकडे जावं, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकर, आणि त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांचं दास्य करावं. दास्य करावं म्हणजे त्यांचे काही पाय चेपत बसायचे नाही, त्यांचं दास्य करायचं म्हणजे त्यांचे विचार स्वीकारायचे. तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दाता तुकाराम. आता मी तुझ्या दारात आलो, आता कुत्रा होऊन आलो, आता मला तू घालवू नकोस असा कुठला तरी एक करुण भाव घेऊन त्यांच्याकडे जावं आणि मग त्यांच्याकडून समजून घ्यावं. तेही ज्ञानेश्वर महाराज एक खुबी सांगतात, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जर विचारलं तरच सांगतात, नाहीतर मग इकडचं तिकडचं इकडचं तिकडचं असंच बोलत राहतील. विचारलं तरच साधना सांगतील. ना पृष्ठ कस्यचित ब्रुयात अशी आज्ञाच आहे. जर कोणी विचारलं नाही तर साधना सांगूच नाही. म्हणून तळमळ पाहतात, किती निष्ठेने करतो हे पाहतात, करेल की नाही हे पाहतात, आणि मग तरी विचारणारा असेल तर मग सांगतात. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पान ये. मात्र त्यांनी सांगितल्यानंतर बोध केल्यानंतर त्या प्रकारे चालत राहिलं की मग जर काही होत असेल तर अंतःकरण बोधाने भरून जात, पुन्हा हे संकल्प कुठे नसेच होत. अविद्यात्मक संकल्प ज्या संकल्पापासून आमची अधोगती झाली त्या संकल्पातून आमची कायमची सुटका होऊन जाते. अशा रीतीने हा चौथा अध्याय श्रद्धावान रमते ज्ञानम शेवटी शेवटी भगवंत हे सर्व कर्माचं तत्वज्ञान झालं, पण हे सद्गुरूंना विचारून त्यांच्याकडून ही विकर्म समजून घेऊन आपल्या वाट्याला आलेली कर्म जशी भगवंतांनी सांगितली तशी करण्याचा प्रयत्न करून, कारण आता आमची जी मनाची स्थिती आहे त्या मनाच्या स्थितीमध्ये हे तत्वज्ञान 100% आमच्यामध्ये उतरेल, आमच्या